ਸਾਰੇ ਬੁਰੇ ਜੈਸਾ ਸੂਰਜ ਨਹੀਂ ਦੇਖੇ ਅੰਧਾਰੇ
ਆਪਣੀ ਦਇਆ ਧਿਆਨਾ ਸਿਵਾ ਦੀ ਪ੍ਰਣਾਵਸਾਨਾ
ਵਿਅਕਤੀ ਬਿਨਾਂ ਨਾਦਰਤੀ ਜੈਸੇ ਹਾਥੇ ਚਿੱਤਰ ਪਾਹਤਾ ਹੋਏ ਪਾਣੀ ਮੀਠ ਦੂਤਾ ਕਾ ਚੋਵੇ ਨੂੰ ਸੁਪਨਾ ਲੇਤਾ ਜੈਸੇ ਹੋਏ ਤੈਸੇ ਬਿਆਨੀ ਜੀ ਨੇ ਕਰਤਾ ਬਣਾਤੇ ਜਾਤੇ ਪਹਾਣੀ ਜਾਣਤਾ ਨਾ ਜਾਣੇ ਜਾਣੇ ਉਰੇ ਪਈ ਸੋਨੀ ਆਟੀ ਨੀ ਲੋਨੀ ਨਾ ਕਾਢੀ ਆਪੂਲੀਆ ਆਏਨੀ ਕਾ ਤਰੰਗ ਨੀ ਰੇਪਤੀ ਪਾਣੀ ਗਾਵੇ ਨੂੰ ਜੈਸੇ ਤੈਸੀ ਦਇਆ ਗਿਆਨਾ ਚਿਆ ਹਤਾ ਨੀ ਲਗੇ ਚੀ ਦ੍ਰਿਸ਼ ਕਥਾ ਤੇ ਗਿਆਨ ਗਾਣ ਸਰੂਰ ਥਾ ਸਾਤਵਿਕ ਗਾਣ ਹਰਿਸਾ ਪਾਹੋ ਜਾਤਾ ਕੋੜੇ ਜੈਸੇ ਪਹਾਤੇ ਚਿਕਾ ਰਿਗੇ ਪੁਰੇ ਤੈਸੇ ਦੀਏ ਲੋਟੇ ਨੀ ਪੁਰੇ ਬਿਨਾਤਾ ਚਿਜੇ ਪੁਰਤੀ ਤੇਚੀ ਸਾਤੀ ਕਢਾਏ ਜੋ ਮੂਠ ਸੇ ਲਕਸ਼ਮੀ ਸੇ ਗੁਜ਼ਰੇ ਨੇ ਹੇ ਅਸੋ ਅਇਕ ਚਿਹਨਾ ਰਾਜ ਸਾਚੇ
ಸ್ವಾತ್ಮಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ಯ ಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೆ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲ ಮೋಹ ಶಾಂತಯೇ ಪುಂಡಲೀಕ ವರದೇ ಹಾರಿ ವಿಠ್ಠಲ ಶ್ರೀರಾಮದೇವ ಪುಕಾರ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम देव द्विज गुरु प्राज्ञ यांचं पूजन पादसेवन अर्चन वंदन दास्य या भक्ती प्रकारामध्ये पूजन 17 अध्यायामध्ये देवांचं द्विजांचं गुरूंचं आणि विद्वानांचं प्राज्ञांचं पूजन असा विषय आपण पाहतो आहोत. मूळ या अध्यायामध्ये 17 अध्यायामध्ये आहार यज्ञ दान तप या गोष्टी सत्व रज आणि तम या तीन गोष्टींमुळे या तिघांच्या प्रभावामुळे कशा त्रिधा होतात याचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये तप देखील सत्व रज आणि तम याच्या प्रभावाने कसं त्रिधा होतं हे पुढे सांगण्यासाठी प्रथम तप म्हणजे काय आणि तप कोणकोणतं असतं हे भगवंतांनी सांगितलं. त्याच्यामध्ये शारीरिक तप, वाङ्मय तप आणि मानस तप अशी तीन तप प्रथम सांगितली. त्याच्यातलं हे शारीरिक तप पूजनम हे आहे. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम अशा प्रकारे पूजन करणं शौचम शुचिर्भूतता अर्जयम सरळपणा ब्रह्मचर्यम म्हणजे ब्रह्मामध्येच वर्तन करणं अहिंसाचं आणि अहिंसा शारीरम तप इच्छते या सर्वांनी मिळून शारीर तपाची इमारत पूर्ण होते. इमारत पूर्ण होण्यासाठी म्हणून या सर्वांची गरज आहे. कुठल्याही एका वस्तूची इमारत होत नाही. त्यामुळे पूजनाच्या बरोबरीने भगवंतांनी शौचम अर्थात शुचिर्भूतता अंतर्बाह्य शौच याचं वर्णन केलेलं आहे. पूजन करायला जो निघालेला आहे असा पूजक त्याच्या शरीराने वस्त्रांनी गृहाने उपकरण सामग्रीनी आजूबाजूच्या जागेनी अत्यंत शुचिर्भूत शौच पवित्र असं असणं गरजेचं आहे. शौच हा शब्द निर्मळ राहण्याच्या वृत्तीचं द्योतक असणारा शब्द आहे. शुचिर्भूतता अर्थात स्वच्छता निर्मळता ही गोष्ट आत आणि बाहेर दोन्हीवर अवलंबून आहे. कर्मठ माणसांची शुचिर्भूतता म्हणजे ज्यांना कर्मकांडाची देखील एक सवय जडून जाते अशी सवय जडून जाते. एक आजोबा मला सांगत होते की प्रत्येक वेळेला पाय धुवायचे अशी एकदा शुचिर्भूततेची ही सवय लागली की थंडीच्या दिवसात सोसत नसलं तरी देखील प्रत्येक वेळेला बाथरूमला जाऊन आलं की पाय धुवायचे यांनी आजारपण यायची वेळ आली. कारण तो गार तर सहन होत नाही आणि त्याच्याशिवाय आपण अपवित्र राहिलं ही भावना. शुचिर्भूततेबद्दल मी तुम्हाला सांगतोय. कुठलीही गोष्ट त्याचं वर्म जर लक्षात आलं नाही. पूर्वीच्या काळी परसद्वारे होती मी त्यांना म्हटलं. मागे कुठं लांब परसात जायला लागायचं तिथे धूळ असायची माती असायची. अंधारातून खास कायद्यातून जायला लागायचं यायला लागायचं. जाता येताना माती पायाला लागायची. पाय धुणं गरजेचं होतं. तुमच्या वयात तरी निधान तुम्हाला पाय धुणं गरजेचं नाही. ते म्हणाले की मला आमच्या घरात देखील हेच सगळं सांगतात पण मला असं वाटतं की आपण अपवित्रच राहतो. फुलांच्या भविष्यात फुलं म्हणतात की कुठं संवाद झाला की ते कानडी बाई म्हणत होत्या की आमच्याकडं सगळं इतकं पवित्र मी धुवून घेतं की मीठ देखील धुवून वापरते. सगळ्या गोष्टी धुवून इथं जो शौचम हा शब्द वापरलाय हा शौचम शुचिर्भूतता बाह्यशुद्धी आणि अंतरशुद्धी पूजकाला खरंच आवश्यक आहे. समर्थ म्हणतात की दंत चक्षु आणि घ्राण पाणी वसन आणि चरण सर्व काळ जयाचे मळीण ते एकमूर्ख. सामान्य स्वच्छता हवी. आहार विहार देखील शौचमध्ये बसणारा असा हवा. वाणीचा व्यवहार व्यापार व्यवसाय देखील शौचमध्ये बसणारा असा हवा. ही बाह्यशुद्धी आहे आणि अंतरशुद्धी आहे. ही अंतरशुद्धी मनादी जी जे अंतर अवयव आहेत अंतर इंद्रिय असं ज्यांना म्हणतात अंतःकरण असं ज्यांना करण म्हणजे इंद्रिय आत असणारी इंद्रिय मन बुद्धी चित्त अंतःकरण अहंकार त्याच्यात अंतःकरण हे वेगळं मोजलं जातं परत अशा करता की ज्या ठिकाणी भाव भावना कळतात त्या अंतःकरण अशी बाह्य आणि अंतरशुद्धी दोन्हीही आवश्यक आहेत. विचारांची शुद्धी आणि आचाराची शुद्धी. मी तुम्हाला सांगितलं की या श्लोकांवर सरळ निरूपण चाललेलं नसल्यामुळं पूजनांवर मी जेवढा भर देऊन प्रवचन करणार आहे तेवढे ही पदं तर पाहायची आहेत पण एका तारतम्याने पाहायची आहेत. तारतम्य असं की मूळ विषय चाललेला विसरू नका. पादसेवन अर्चन वंदन आणि दास्य जिथं जिथं ज्ञानेश्वरीत आलेलं आहे ते आपण पाहतो आहोत. म्हणून पूजनाकरता शौच गरजेचं आहे. त्याकरता शौच हा शब्द आपण पाहतो आहोत. शुचिर्भूत नाही आणि पूजा करतो आहे हे शक्य नाही. एवढी शक्य नाही. तुम्ही बाकीचे सगळे व्यवहार करू शकाल पण पूजा करायच्या वेळेला तुम्हाला स्नान करणं आवश्यक आहे. एवढा किमान संस्कार आपल्यावर आहे. त्यामुळे पूजनाच्या वेळेला शुचिर्भूतता भगवंतांनी अवश्यंभावी मानलेली आहे. आणि असं शौच राखणं हे शारीर तप सांगितलेलं आहे. शरीराला तापवणं आहे. तप म्हणजे किंचित त्रास देणंही आहे. शुचिर्भूततेत जर त्रास आहे असं वाटत असेल तर ते देखील असो. पण कारण तपाची व्याख्या करताना ज्ञानेश्वर महाराजांनी स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा अटनी करण्याची विरा अटनी करणं आहे. शरीराची अटनी करणं आहे. एक नियम जर सांभाळायचा असेल तर फार अटनी करावी लागते. अजून एक शारीरिक तत्व सांगितलं ते म्हणजे अर्जव. अर्जव म्हणजे सरलता. वक्रता नसणं कुटिलता नसणं म्हणजे अर्जव. मनाची सरळता चित्ताची सरळता वाचेची बुद्धीची सरळता सहज भाव सरलतेचा असावा. मुद्दा म्हणून वाकडा विचार करू नये. सरलतेमध्ये समाधान असतं. त्याच्याऐवजी वक्रता किंवा कुटिलतेमध्ये नेहमी फायद्याचा विचार असतो. सरलता ज्याच्या ठिकाणी आहे तो प्रत्येक गोष्ट सरळपणाने संपवतो आणि कुटिलता किंवा वक्रता आहे तो फार पुढचा विचार करून आत्ताच एक खोडा निर्माण करून ठेवतो. माहीत नसतो सरळ व्यवहार करणाऱ्याला. नंतर कधीतरी त्याला समजतं की इथं आपण अडकलेलो होतो. कुठलाही व्यवहार पूर्ण न करणं व्यवहार करणं पण पूर्ण न करणं काहीतरी हातात ठेवून व्यवहार करणं पारमार्थिक समाधान मिळणं मुश्किल आहे असं जर वर्तन असेल तर. हे जे अर्जव आहे या अर्जवामुळं सरलतेमुळं समाजामध्ये एक प्रकारे अविरोधी भावाने राहण्याची युक्ती सापडते. शत्रू नाहीसे होतात. शत्रूच राहत नाहीत. त्यामुळे संबंधित त्रास कटकटी राहतच नाहीत. म्हणून स्वरूपाकडे लक्ष देणं सोपं जातं. ध्यान ही अत्यंत सूक्ष्म गोष्ट असल्यामुळं प्रत्येक वेळेला ध्यानाच्या वेळेला अडचण निर्माण होईल. जर व्यवहार वेडावाकडा असेल चालणं बोलणं वेडावाकडा असेल कुटील असेल वक्र असेल. म्हणून हा सरलता किंवा अर्जव हे विशेष करून सांगितलेलं आहे. भगवंतांनी अजून एक लक्षण सांगितलं ते म्हणजे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्यम अहिंसाच. ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्मामध्येच राहण्याची वृत्ती. शारीर तप म्हणून सांगितलंय आणि ब्रह्मचर्य म्हणून सांगितलंय. ब्रह्म पूर्ण आहे. ब्रह्म आनंद स्वरूप आहे. माझ्या डोळ्याला जर ब्रह्मामध्ये राहायचं असेल तर माझ्या डोळ्याला अपूर्णतेचा भाव नसला पाहिजे. अमुक पाहायचं राहिलं म्हणजे जीवनात काहीतरी फार मोठी गोष्ट राहिलीये असं जर डोळ्याला वाटत असेल, म्हणजे इंद्रियांना वाटत असेल, तर विषयांकडे प्रवृत्ती वाढेल. जे डोळ्याचं तेच जिभेचं, तेच हातापायांचं, तेच सर्व इंद्रियांचं. आपल्या ठिकाणी इंद्रिय देखील आपण परिपूर्ण आहोत अशा भावात आहेत. मन बुद्धी तर सोडाच, आपण परमात्म्याशी संलग्न आहोत अशी भावना, आपण पूर्णच आहोत अशी भावना, ही भावना इंद्रियांपर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे इंद्रियांना देखील अपूर्णतेची जाणीव नाही. नाहीतर इंद्रियांना विषय मिळाला तर पूर्णता वाटते. म्हणून ब्रह्मचर्याचं बाहेरचं जे दर्शन आहे ते इंद्रिय निग्रहाचं असतं. बाहेरून ब्रह्मचारी या शब्दाला विशिष्ट अर्थ आहे. त्यांनी फार इंद्रिय आवरून धरलेली आहेत असा. पण त्याच्या इंद्रियांना सुखाची सवय लागलेली आहे परमात्म्याच्या, त्याला विषयाची आठवण होत नाही म्हणून तो ब्रह्मामध्ये रमून राहिलेला आहे. म्हणून त्याची इंद्रिय देखील विषयांकडे ओढत नाहीत आणि बाहेर वरवर पाहणाऱ्याला त्यांनी आपल्या स्वतःला आवरून धरलंय असं वाटावं. इंद्रिय निग्रह आहेच ब्रह्मचर्यामध्ये एक वरचा अर्थ. त्यामुळे आत्म्यामध्ये रमण, बाहेरच्या व्यवहारात सुख दुःखाचे परिणाम होतात ते टाळणं, शुभ अशुभ अनेक प्रकारची कर्म त्या कर्मांकडे समदृष्टीने पाहणं, शुभ म्हणजे अभिनंदन करायला योग्य आणि अशुभ म्हणजे द्वेष, द्वेष करायला योग्य, नको असं म्हणायला योग्य. कर्तव्य कर्म करत असताना नेहमी शुभच कर्म तुमच्या वाट्याला येतील असं नाही. शुभ याचा अर्थ परिणाम शुभ ते शुभ. कधी कधी अप्रिय कर्म देखील करावी लागतात, ज्याला तुम्ही संस्कृतमध्ये अशुभ असं देखील म्हणाल. कर्तव्यात्मक पण अप्रिय कर्म करताना देखील कचरू नये, त्याच्या परिणामाकडे जर लक्ष देत, म्हणजे फळाकडे लक्ष देत कायम कर्म करत गेला तर त्यामुळे फळाकडे लक्ष देणाऱ्याचं असं होतं की या ठिकाणी बोलायला पाहिजे पण कशाला बोला आणि वाईट व्हा. परिणामाकडे लक्ष देणारा मनुष्य असा वागतो. खरं म्हणजे स्पष्ट सांगायला पाहिजे पण कोणी सांगा म्हणून सांगायचं नाही. अशा रीतीने अशुभ फळाला नेहमी घाबरत राहणं, या वृत्तीने कधी ब्रह्मज्ञान होणार नाही. तसंच जी शुभ कर्म आहेत तर त्या शुभ कर्मांचेही परिणाम हे देहमन बुद्धीपर्यंतच आहेत, त्याचाही परिणाम नको. कायम जो परमात्मा सुखामध्ये राहू इच्छितो त्यांनी शुभ आणि अशुभ या दोन्ही गोष्टी समानतेने पाहाव्यात. याला ब्रह्मचर्य असं म्हणायचं. बुद्धीवर फळभावनेचं आक्रमण नको, विषयांचं आक्रमण नको, विकारांचं आक्रमण नको. बुद्धीवर झालं नाही, मनावर झालं नाही, इंद्रियांवर झालं नाही असा पुरुष हा ब्रह्मचर्य सांभाळणारा पुरुष. याला शारीर तप म्हणून सांगितलेलं आहे. याची बाहेरची भूमिका मात्र जे ऐकू नये ते ऐकायचं नाही, जे पाहू नये ते पाहायचं नाही या निश्चयात निश्चितच आहे. जे वाचायचं नाही ते वाचायचं नाहीच. या सर्वामुळे जर काही होत असेल तर आत्मशुद्धी आत्मविकासाला मोठी चालना मिळते. आणि अजून एक लक्षण सांगितलं ते म्हणजे अहिंसा. हिंसा न करणं हिंसा ही द्वैतात संभवते. हिंसेचा जो भाव आहे तो भाव मुख्यतः मी आणि जगत असे जेव्हा दोन गोष्टी असतात तेव्हा मोठीच. आणि हिंसा अहिंसा याच्यावर व्याख्यान देताना ज्ञानेश्वर महाराजांनी कुठे 16व्या अध्यायामध्ये जगाच्या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे राहटणे ते अहिंसे रूप जाण असं अशी व्याख्या केलेली आहे. सर्व जगाला सुख व्हावे या उद्देशाने शरीराने राहणं, वाचेने राहणं आणि मनाने राहणं हे अहिंसेचं स्वरूप आहे. बाकी अहिंसेवर ज्ञानेश्वर महाराजांनी पुष्कळ 60-70 वेळा लिहिल्या 13व्या अध्यायामध्ये. पण तेच नंतर 16व्या अध्यायात अहिंसा या शब्दावर एवढी एक रुजी लिहून ज्ञानेश्वर महाराज पुढे गेले. जसं हा हात या हाताबाबत हिंसक राहू शकत नाही कारण अद्वैत भाव आहे. तुका म्हणे एका देहाचे अवयव असा जर भाव असेल, अहिंसामध्ये हिंसा न करणे, हिंसा करून न घेणे, न करणे तसं करून न घेणे, हिंसेला अनुमोदन न देणे, या सगळ्या गोष्टी येतात. अहिंसा हे सामान्य व्रत नाहीये कारण हिंसा ही बहुधा स्वार्थाकरताच केली जाते किंवा फक्त स्वार्थाकरताच केली जाते. स्वतःच्या कल्याणाला धरूनच त्याच्या आड जर काही येत असेल तर जे करण्याची इच्छा होते ते पहिली म्हणजे हिंसा. ती स्वतः करणे अथवा करून घेणे किंवा अनुमोदन देणे. म्हणून तो धर्मराजाचा रथ खाली आला म्हणतात ना, अश्वत्थामा मेला आणि ऐकू येणार नाही द्रोणाचार्यांना असं पुटपुटला की मरोवा कुंजरोवा. म्हणजे हत्ती मेलाय का मनुष्य मेलाय माहीत नाही, अश्वत्थामा मेला हे खरं खरं हे सत्याचं उदाहरण आहे. पण हिंसेचंही असू शकतंच. अनुमोदन देणं हे असत्याचं आणि सत्याचं जेव्हा चर्चा चालते तेव्हा हे उदाहरण नेहमी दिलं जातं. पण हे हिंसेच्या संदर्भात देखील आहे. त्यावेळी ती हिंसा ही भगवंतांनाच मान्य होती. जेव्हा जगताचं अशुभ करणाऱ्या व्यक्तींच्या बाबतचा प्रश्न येतो तेव्हाची गोष्ट होती. पण हिंसा ही बहुधा स्वतःच्याच करता केली जाते दुसऱ्याची. अहिंसा म्हणजे दुसऱ्याला दुःख देण्याच्या वृत्तीचा त्याग. अहिंसा म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात दुःख आणि दुसऱ्याच्या सुखात सुख. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्या अहिंसाचं शारीरम तप उच्चते. पूजनम याच्यामध्ये पूजन करायला निघालेला हा शुचिर्भूत असावा, सरल असावा. ब्रह्मचर्यम अहिंसाचं हेही गुण त्याच्या ठिकाणी असावेत. शारीर तप, शरीर आणि मन हे एकमेकांपासून फार निराळं मात्र काढता येत नाही. त्यामुळे शारीर तपाबरोबर ज्ञानेश्वर महाराजांनी अजून तपांचं वर्णन केलं. त्याच्यामध्ये वाङ्मय तप आणि मानस तप अशी दोन तप ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली, भगवंतांनी सांगितली भगवद्गीतेमध्ये. त्यामुळे शारीर तप म्हणजे पूजा करणं. पण पूजा करत असताना म्हणजे शारीर आणि मानसिक याच्यामध्ये वाणी येतेच असं असल्यामुळे आधी वाङ्मय तपाचं लक्षण भगवंतांनी सांगितलं. त्याच्यात अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितंच यत स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयम तप उच्चते असं वाङ्मय तपाचं वर्णन केलं. मनाला उद्वेग देणारं वाक्य न बोलणं, भाषण न करणं, अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय हितं चयत। हे जे वाङ्मय तप आहे त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नाद ब्रह्मची मुसे आले की गंगा पय असलले, पतिव्रते आले वार्धक्य जैसे, तैसे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे। वाणी कशा प्रकारे बोलावी, उद्वेग निर्माण होणारे भाषण न करणं, उद्वेग होणारं त्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की विरोधी आदबळ प्रणिताप ढाळू उपहासू छळू वर्म स्पर्शू। वादग्रस्त असं विरोधी वादबळू असं बोलायचंच नाही, म्हणजे सगळे बसलेले आहेत, आपलं सहज चाललेलं आहे, काहीतरी स्वातंत्र्य कसं मिळालं आहे ते एकदम येऊन म्हणायचं की महात्मा गांधींनी सगळा गोंधळ केला असं वादग्रस्त एकदम बोलायला सुरुवात करायची, कसली आली अहिंसा असं कधी होतं का, आणि एक मोठा वाद निर्माण करून टाकायचा। आपल्या वाणीला नियम नसतो आणि बऱ्याच वेळेला आपली हुशारी दाखवण्यासाठी देखील वाणी वादाकरता वापरण्याची शक्यता असते व्यक्ती। वादग्रस्त बोलणं आणि वर्तन याच्यावर मी एक विनोद वाचलेला होता की संध्याकाळी 6 पुढे शूट ॲट साईट असे आदेश दिले गेले एका दंगलीमध्ये, शूट ॲट साईट, आणि तोपर्यंत कर्फ्यू ऑर्डर होती, पण असं सांगितलेलं होतं की याच्यानंतर पोलिसांना कल्पना दिलेली होती की 6 नंतर कोणी दिसला तर मात्र ही दंगल शमलीच पाहिजे, त्यामुळे कर्फ्यू ऑर्डर संचारबंदी असली तरी नीट चेक करा, घरी जात असेल तर त्याला घरी जाऊ देत, तोपर्यंत रस्त्यावर जरी दिसला तरी त्याला मारा बंदुक्याने, पण 6 नंतर मात्र गोळीच घाला, दंगल आटोक्यात येत नव्हती। तर एका हवालदाराने 5:30 वाजताच समोर असलेल्या एका माणसाला गोळी घातली, तिथे एकदम गोंधळ उडाला, तो माणूस रक्ताच्या थारळत पडला। तो वरिष्ठ पोलीस अधिकारी सगळे आले आणि त्याला म्हणाले की 6 नंतर शूट ॲट साईट सांगितलं, तो म्हणाले याला मी ओळखतो, हा 1 तासात देखील घरी जाणं शक्य नाही, कलाम राहतो 1 तास देखील याला कधी आहे, लांब राहतो, त्यामुळे याला आत्ताच मारला। जे वादग्रस्त बोलणं, वादग्रस्त वागणं हे कशा पातळीवर जाऊन घडतं म्हणून किंवा प्रणिताप ढाळू म्हणजे त्रास अत्यंत वैताग देणार असं बोलणं, सगळं समजत असून वैताग देणारं बोलणं। एक मनुष्य एका घड्याळाच्या दुकानात घासाघास करत होता घड्याळ घेण्यासाठी, म्हणून तर त्याने किंमत इतकी कमी कमी करत आणली की शेवटी तो दुकानदार कमीच करेना, तो म्हणाला की ही माझी खरेदी आहे, माझी खरेदी 200 आहे तर मी तुम्हाला 225 ला देतोय, तरी तो कमी करत करत 200 रुपयालाच ते घड्याळ द्यावा असं त्यांनी आग्रह धरला, शेवटी त्यांनी ते देऊन टाकलं। खुशीने घड्याळ घेतल्यानंतर जाता आता सहज तो घड्याळाच्या दुकानाच्या मालकाला घड्याळजीला म्हणाला की तुम्हाला 200 रुपयाला खरेदी 200 रुपयाला विक्री हे परवडतं तरी कसं, तेव्हा तो म्हणाला रिपेरिंग मधून म्हटलं असं हे परवडत. अशा रीतीने म्हणजे प्रणिताप भाऊ कुठल्याही पातळीवर समाधान मिळणारच नाही दुसऱ्याला, अशा प्रकारचं बोलणं, थोडक्यात उद्वेग कर असं बोलणं हे जर बोललं गेलं तर मग आरे म्हणता कार्य होते हे प्रत्यक्ष प्रत्यय येते. पूजनन करायला निघालेला जो आहे त्याला हे सगळं सांभाळायला लागेल. वाङ्मय तप देखील पूजनाच्या विपरीत नाहीये, त्यामुळं त्याला उद्वेग न देणारं असं भाषण करायला शिकायला लागेल. तुम्हाला दुसऱ्याला उद्वेग देण्याचं भाषण करण्याचा अधिकार नाही. बाहेर तर कोणी ऐकूनही घेणार नाही, आणि जो अशा रीतीने उद्वेग देणारं भाषण करणारा असतो तो हळूहळू अपयशी ठरतो, त्याला दुसरे कोणी कमी करू शकत. बसमध्ये बसला तर तिकिटावरून भांडतो, उतरायचं असेल तर स्टॉपवर नेमकं उतरायचं थोडं पुढं थोडं मागं तरी देखील तिथं भांडतो. सगळीकडे भांडणाची एकदा सवय लागली आणि केंद्रात तर कोणी कोणावर उद्योग करत बोललेलं खपून घेताच कामा नये. कार्यकर्ते हे सर्वांसारखेच श्रोते म्हणून इथं आलेले आहेत आणि प्रेमाने काम करण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्या अंगावर ओरडणं डाफरणं परमार्थ करत असताना बाहेरची गोष्ट तर सोडाच. म्हणून माझ्या शिस्तीकडे कटाक्ष असतो तो केवळ शिस्ती करता नाही, त्याच्यामध्ये अकल्याण आहे. जर शिस्त मोडण्यामध्येही आहे आणि कार्यकर्त्यांनी देखील थोडस अरेरावीनं बोलणं यांनी त्याचं स्वतःच अहित आहे, नुकसान आहे. अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितं चयत. मग ते सत्य असावं. सत्याबद्दल काय? सत्यम ब्रुयात प्रियम, ब्रुयात न ब्रुयात सत्यम अप्रियम वगैरे बरेच नियम सांगितलेले आहेत. पण आत असणाऱ्या सत्स्वरूप परमात्म्याला लक्षून त्यावेळेला योग्य तसं सत्य धर्माला अनुसरून वागावं. ते प्रिय असावं, हितकर असावं, दुसऱ्याला प्रिय होईल असं बोलणं लांबून चालन न करता प्रिय होईल असं बोलणं ही देखील कला आहे. कधी कधी स्पष्ट वक्तेपणाच्या नादात उर्मटपणाकडे कल जातो आणि अशी व्यक्ती म्हणते की आम्ही वेगवेगळे बोलतायत. प्रिय बोलणं ही शिकण्यासारखी वस्तू आहे आणि याचा अभ्यास कायमच करता येण्यासारखा आहे. स्वाध्यायाभ्यसनं चैव आणि वेद उपनिषद गीता ब्रह्मसूत्र याचा अभ्यास म्हणजे स्वाध्याय किंवा नामस्मरण म्हणजे स्वाध्याय, ध्यान म्हणजे स्वाध्याय. पण हे वाङ्मय तप असल्यामुळं ध्यानाचा उल्लेख मी करत नाहीये, पण नामस्मरण म्हणजे स्वाध्याय आहे. अशा रीतीने शास्त्राचा निरंतर अभ्यास करणं, ज्ञानेश्वर महाराजांनी याचं निरूपण करताना म्हणले, ऋग्वेदादी तिन्ही प्रतिष्ठी जती वाग भुवनी केली तैसी वदनी ब्रह्मशाळा. काय शब्द वापरलेत! स्वाध्याय, आपलं मुख म्हणजे जणू ब्रह्मशाळा केलेली आहे. याला वाङ्मय तप असं म्हणतात. म्हणजे पूजन करण्यासाठी उद्योग देणारं भाषण नसलं पाहिजे. सत्य प्रिय आणि हितकर आहे शास्त्राचा अभ्यास करणार आणि शास्त्र घटित शास्त्राला मान्य अशा प्रकारे वाणी वापरणं म्हणजे वाङ्मय तप आहे. शरीर तप झालं आणि वाङ्मय तप झालं म्हणजे शरीराचा पाठोपाठ सूक्ष्म ज्याच्यात शरीराचंही रिफ्लेक्शन आहे आणि मनाचंही रिफ्लेक्शन आहे ते म्हणजे वाङ्मय वाणी. आणि शरीराचा सर्वात शेवटचा भाग स्थूलाचा सर्वात शेवटचा भाग म्हणजे मन आहे. त्या मनाचं देखील तप भगवंतांनी सांगितलेलं आहे. मन प्रसाद हा मन प्रसन्न ठेवणं, सौम्यत्वम सौम्य ठेवणं, मौनम मुनीप्रमाणे वृत्ती धारण करून मौनामध्ये राहणं, आत्मविनिग्रह हा म्हणजे मनाचा निग्रहच करणं, भावसंशुद्धी ही शुद्ध भावना मनामध्ये ठेवणं, इत्येतत् तपो मानस मुच्यते या सगळ्याला मानस तप असं म्हणतात. जे जे पूजक आहे त्याच्या ठिकाणी विशिष्ट अर्थ पूजकाकरता मी सांगतोय म्हणून, पण मन प्रसाद हा मन प्रसन्न ठेवणं हे मानस तप करायलाच लागेल. आणि कोणत्याही वेळेला याचा अर्थ अनेक प्रकारचे प्रसंग घडतच राहतात माणसाच्या जीवनात. पण मनाला प्रसन्न ठेवणं ही कलाच आहे. त्रास तर मनाला होतो, जसं स्वामीजींचे जावई गेले तर कोणा भगिनींना फोन आला की येऊ नका जरा आज तुम्ही येणार होतात ते, आणि त्या जाणार तर त्यांचं रहित झालं. आणि अर्ध्या तासाने फोन आला की या, तेवढ्या अर्ध्या तासात ते सावरले. आपल्या मनाला प्रसन्न ठेवणं हे ज्याचं त्याचं काम आहे. आपलं मन देखील गढूळ होतं, मुख्यतः आपल्या कर्मांमुळे गढूळ होतं, विचार करण्याच्या पद्धतीमुळे आपलं मन गढूळ होतं. इथं प्रसन्नतेला देखील प्रसाद असा शब्द वापरलेला आहे. मन प्रसाद हा प्रसाद या शब्दाचा अर्थ प्रसन्नता आहे. स्वैर अर्थात प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये अशा प्रकारचं निवेदन असतं एखाद्या समारंभामध्ये. पण प्रसाद देणं म्हणजे प्रसन्नता देणं असा त्याचा अर्थ आहे. प्रसाद म्हणजे प्रसन्नता आहे. प्रसाद म्हणजे सद्भावना किंवा शुभेच्छा आहेत. प्रसादामध्ये कृपेचा देखील भाव आहे. मन प्रसाद हा मन प्रसन्न ठेवण्यासाठी मन प्रसन्नच ठेवायचं आहे असा निश्चयच पाहिजे. सकाळी उठल्यावरच निश्चय करावा की काय दिवसात कशा कशा प्रसंगाला तोंड द्यावं लागेल काही सांगता येत नाही. पण प्रसन्नता ही जी आहे ही ढळू देणार नाही मी. मन माझं प्रसन्नच मी ठेवेन. तसं सौम्यत्वम सौम्यता ठेवणं ही सौम्यता देखील फार आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला मनाच्या ठिकाणी सौम्यता नसते त्यामुळे बाकी सर्व ठिकाणी ती सौम्यता नाहीशीच होते. वर्तनात सौम्यता येण्यासाठी मन तर सौम्य पाहिजे. मन सौम्य ठेवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतील, पहिलं तर निश्चयच आवश्यक आहे. आणि लक्षात घ्या की हे मानस तपापर्यंत जेव्हा आपण आलेले आहोत तेव्हा पूजनम शौचम आर्जवम शारीर तप वाङ्मय तप आणि मानस तप एकत्रित अनुसरणारा ब्रह्मभावनेमध्ये रमून राहणारा हा सहजच आपण आपलं मन सौम्य ठेवावं अशा भावनेमध्ये सदा सर्व काळ असेल. मनप्रसाद सौम्यत्व मौनम, मौनम म्हणजे मनाने देखील हालचाल न करणं, वाणीने न बोलणं हे एक मौन आहेच, पण खरं मौन म्हणजे शब्द देखील मौन होणं. म्हणून समर्थांनी या मौनी मुनी याच्याबद्दल म्हणताना म्हटलं की एकांती मौन धरून बैसे, बाहेरून मौन दिसतं. सावध पाहता कैसे भासे, सोहम सोहम ऐसे शब्द होती. ते शब्द सांडून बैसला तो मौनी म्हणावा भला, तेही शब्द ज्यांनी सोडले आणि जो शब्दाचाही त्याग करून मनाचाही त्याग करून स्वरूपाच्या ठिकाणी रत झाला, म्हणून मुनीप्रमाणे ज्याची वृत्ती आहे त्याला मौनी असं म्हणतात. आत्मविनिग्रह आणि मन प्रसन्न ठेवणं, सौम्य ठेवणं, मनच नाहीस करणं, या सर्व क्रियांच्या बरोबरीने व्यवहारामध्ये मन वापरण्याची जेव्हा जेव्हा आवश्यकता असते तेव्हा मन आवरणं. जाताना वाटलं की आईस्क्रीमच्या दुकानात जावं आणि आईस्क्रीम खावं, तर स्वामीजी म्हणत असत की मनाला सांगावं की एक महिन्यानी. मन आवरणं ही जी गोष्ट आहे ही गोष्ट करणं गरजेचं आहे, नाहीतर मन म्हणजेच मी असं मला वाटेल की नाही. मला वाटलं की आज हे बूट घ्यावेत, गेला आणि बूट घेऊन आला. आमचं एक नातेवाईक आहे, त्या भगिनी तक्रार करत होत्या की अहो 8 बूट आहेत आणि अजूनच बूट घेऊन आले. काही नाही म्हणे, आपल्याला वाटलं की आपण आणतो. म्हणजे काय, मनावर अजिबातच ताबा नाही याला अर्थ काय? आत्मविनिग्रह हा म्हणजे ध्यानाच्या वेळेला तर मन आवरण आहेच, ते 8 म्हणजे आता 9 बुटांचे जोड ठेवायचे कुठं, हाही एक प्रश्न आहे की नाही. घरं जर लक्षात घेतली पण तो म्हणजे काय वेगळा भाग आपण म्हणू, आत्ताच्या निरूपणात नाही येणारा, कारण त्या भगिनींना काही आत्मविनिग्रह त्याच्यासाठी तक्रार करत नाही त्याच्या. पण मनावर ताबा नसणं, ध्यानाच्या वेळेला जसा मनावर ताबा असणं आवश्यक आहे, नामाच्या वेळेला मनावर ताबा असणं आवश्यक आहे. जर आपण नाम घेतो तर मनानेही नामाच्या ठिकाणी राहणं, मन दुसरीकडे जाते म्हणून नामात येतं येतं याला काय अर्थ आहे? म्हणून मन देखील निग्रहाने नामावर ठेवणं, प्रार्थनेमध्ये ठेवणं, हे जसं साधनेच्या वेळेला आवश्यक आहे तसं इतर वेळेलाही हे आवश्यक आहे. काही काही लोकांना खाण्याच्या वेळेला देखील भान राहत नाही, येऊन दे असं असतं. मनावर ताबा जर नसेल तर इंद्रिय तर खायलाच बसलेली आहेत. त्यामुळं आत्मविनिग्रह हा हे मनप्रसाद हा सौम्यत्व मौनम हे सगळे जरी असेल तरी प्रत्यक्ष एक अभ्यास देखील भगवंत सांगायला विसरत नाहीत. आत्मविनिग्रह हा भाव संशुद्धी ही, आणि अशा मनामध्ये सर्वांच्या विषयी शुद्ध आणि पवित्र भावना ही असावी. आपण ज्या वस्तूला पाहतो तिथं परमेश्वर आहे असं पाहावं, ही भाव संशुद्धी. झाड पाहिलं तर परमेश्वर आहे आणि मग झाड आहे असं वाटावं. व्यक्ती पाहिली तर आज परमात्मा आहे आणि मग रूपवान आहे नाहीये यानंतर गोष्टी असाव्यात. स्त्री आहे पुरुष आहे नंतर असावं, आधी परमात्मा पाहावा. शुद्ध भावाने व्यक्तीकडे पाहायला शिकावं, वस्तूकडे पाहायला शिकावं, पदार्थाकडे पाहायला शिकावं. कोणी कोणी एक वस्तू दिली ही, अरे एवढीशीच वस्तू म्हणजे काय? तुम्हाला काय प्रत्येकाने एवढ्या गोष्टी प्रेझेंट म्हणून द्यायला पाहिजेत? जे काही तुम्हाला दिलेलं असेल त्याच्याकडे शुद्ध भावाने भाव संशुद्धीने पाहणं हे जमायलाच पाहिजे. तसंच ही जी शुद्ध भावना आहे ही शुद्ध भावना सर्वांच्या बाबत सतत वापरायला पाहिजे. सर्वेपी सुखी नसंतु ही शुद्ध भावना आहे. सर्व सुखात असावेत. सर्वे संतु निरामया हा सर्व आरोग्यपूर्ण असावेत. सर्वे भद्राणि पश्यन्तु याला शुभ भावना असं म्हणतात. तुमच्या ओळखीची जी व्यक्ती असेल हिचं कल्याण व्हावं असं मनात कुठेतरी यावं. भगवंतांनी हिचं कल्याण करावं. अनोळखी व्यक्ती असेल यांचं कल्याण व्हावं असं याला शुभ भावना म्हणतात. ही भावसंशुद्धी आहे. ही भावसंशुद्धी ज्याच्या ठिकाणी असेल, आत्मनिग्रह ज्याच्या ठिकाणी असेल, सौम्यता ज्याच्या ठिकाणी असेल, मनप्रसाद नेहमीच मन प्रसन्न ठेवण्याचा निश्चय ज्याच्या ठिकाणी असेल, स्वाध्याय जो करत असेल, सत्य प्रिय हितकर असं भाषण जो करत असेल, आणि अनुद्वेग करम वाक्यम उद्वेग निर्माण न करणारं स्वतःच्या अथवा दुसऱ्याच्या ठिकाणी असं भाषण जो करत असेल, जो अहिंसेने वर्तन करत असेल, जो ब्रह्मचर्य ब्रह्मामध्ये आहे म्हणून बाहेरून चांगलाच आवरलेली ज्यांनी इंद्रिय आहेत असा दिसतो आहे, ज्याच्या ठिकाणी सरळपणा आहे, सरलता आहे, आणि ज्याच्या ठिकाणी शुचिर्भूतता आहे, अंतर्बाह्य, अशा व्यक्तींनी केलेलं देव द्विज गुरु प्राज्ञ पूजन. देवांचं पूजन देखील या अशा सगळ्या गुणांनी करावं. गुरूंचंही द्विजांचंही आणि प्राज्ञ आहेत त्यांचं देखील. हे जे पूजन आहे हे पूजन त्रिधा होतं. मात्र त्रिगुणांमुळं आदर्श सांगितला. आता प्रत्यक्ष व्यवहार कसा असतो तर ते भगवंत त्याच्या नंतर सांगतात. श्रद्धया परया तप्तम तपस्त त्रिविधं नरैहि अफलाकांक्षिभिः युक्तैहि सात्विकं परिचक्षते. जो सात्विक आहे त्याला याच्यातलं कशा पद्धतीने जमतं. अफलाकांक्षिभिः युक्तैहि तो युक्त राहतो, श्रद्धापूर्वक करतो. श्रद्धया परया तप्तम अत्यंत श्रद्धापूर्वक कर्म करणारा सात्विक करता असतो तो. तो तप देखील ही त्रिविध प्रकारची तप, पण सात्विक करता अत्यंत श्रद्धेने करतो. दुसरं म्हणजे फलेच्छारहित भावनेने करतो आणि युक्त किंवा समाहित चित्ताने करतो. आता जर अशा प्रकारचं पूजन केलं तर या पूजनावर देखील सात्विक अंगाने एक प्रकाश पडतो. रजोगुणी व्यक्ती जेव्हा पूजन करेल अशा पद्धतीने पूजन करायला पाहिजे खरं, पण रजोगुणी भाव ज्याच्या ठिकाणी आहे तो कसं पूजन करतो. सत्कार मान पूजार्थम तपो दंभेन चैव यत क्रियते तदही प्रोक्तम राजसम चलमध्रुवम. म्हणजे राजस व्यक्ती आहे तो पूजा करतो पण सत्काराची अपेक्षा ठेवतो. सत्कार मान या गोष्टी त्याच्या पूजेमध्ये असतात. त्याचे हेतू आपला स्वतःचा सत्कार करून घेणं हा पूजेमागे हेतू असतो. आपला मान वाढवणं याकरता तो पूजा करतो. सत्कार मान पूजार्थम दंभपूर्वक तो पूजा करतो. आणि राजस पूजा करणारा चंचल असतो आणि अध्रुवम म्हणजे अनित्यतेच्या बोधातच असतो. आणि तामस पूजा करणारा मूढग्राहेण आत्मनोयत पीडया क्रियते तपः परस्य सादनार्थं वा तत् तामसमुदारूपम्। तामस व्यक्ति हे व्यक्तीचा निश्चयच अविवेकाचा असतो, मूढग्राहेण आत्मनोयत, तो अविवेकी असतो आणि अविवेकपूर्ण निश्चय असतो त्याच्या पूजेमध्ये, त्याच्या तपामध्ये, आणि तो पूजा करताना देखील किंवा तप करताना देखील आपल्या स्वतःला देखील भरपूर पीडा देत तप करतो, आपल्याला आणि दुसऱ्याला, आत्मनो म्हणजे आपल्यालाच, पण एकूण आत्म्याला पीडा देतच तो तप करतो। आणि त्याच्या तपाचा उद्देश परस्य उत्साहनार्थं वा, दुसऱ्याचा उच्छेद करणं हे त्याच्या तपाचा उद्देश असतो, दुसऱ्याला पीडा देणं याच्याकरता तो तप करतो। म्हणजे यांनी पूजा वगैरे करावी पुतण्याचं वाईट व्हावं म्हणून, असं दुसऱ्याचं वाईट व्हावं, पुतण्या म्हणा किंवा काय कोण शेजारी पाजारी म्हणा, म्हणजे यांच्या पूजेचाही हेतू दुसऱ्याला त्रास व्हावा असा असतो। याला तामस पूजक असं म्हणतात, तामस तप करणारा असं म्हणतात। त्यामुळं आता हे देव द्विजगुरु प्राज्ञ पूजन जे आहे ते सात्विक, राजस आणि तामस या तीन प्रकारांनी कसं वर्तन करतं हे आपण पुढच्या वेळेला पाहणार आहोत। हरिओम तत्स। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।